दोन शमुएल अध्याय सहा। नंतर दाविदाने पुन्हा एकदा इस्रायलातले 30,000 निवडक पुरुष जमा केले। यहुदातील बाला येथून देवाचा कोष आणावा म्हणून दाविद आपल्या जवळच्या सगळ्या लोकास घेऊन गेला। करुबारूढ असलेला सेनाधीश परमेश्वर याच्या नामाचा हा कोष। त्यांनी देवाचा कोष एका नव्या गाडीत ठेवून टेकडीवरील अबिनादाबाच्या घरातून बाहेर काढिला। अबिनादाबाचे पुत्र उज्जा व अय्यो हे दोघे ती नवी गाडी हाकीत होते। त्यांनी देवाच्या कोशासहित ती गाडी टेकडीवरील अबिनादाबाच्या घरातून बाहेर काढिली। अय्यो हा कोशापुढे चालत होता। दावीद व इस्रायल घराण्याचे सर्व लोक देवदारूच्या लाकडाची नानाविध वाद्ये आणि वीणा, सारंगी, डफ, डमरू व झांजा परमेश्वरापुढे वाजवीत चालले। नाखोनाच्या खळ्यापाशी ते आले तेव्हा बैलाने ठोकर खाल्ली म्हणून उज्जाने कोश हात लांब करून धरिला। तेव्हा परमेश्वराचा कोप उज्जावर भडकला। त्याच्या ह्या चुकीमुळे परमेश्वराने त्यास ताडण केले व तो तेथल्या तेथे देवाच्या कोशापाशी गतप्राण झाला। परमेश्वराने उज्जाला तडाका दिला म्हणून दावीद फार खिन्न झाला। त्याने त्या ठिकाणाचे नाव पेरेस उज्जा हनन ठेविले। ते नाव आजवर चालत आहे। त्या दिवशी दाविदास परमेश्वराचा धाक वाटून तो म्हणाला, देवाचा कोष माझ्या घरी कसा आणावा? दाविद परमेश्वराचा कोष दाविदपुरात घेऊन जाण्यास कबूल होईना। त्याने तो ओबेद अदोम गित्ती ह्याच्या घरी एका बाजूस नेऊन ठेविला। परमेश्वराचा कोष ओबेद अदोम गित्ती ह्याच्या घरी 3 महिने राहिला आणि परमेश्वराने ओबेद अदोम व त्याचे सर्व घराणे ह्यास बरकत दिली। परमेश्वराने ओबेद अदोम ह्याच्या घराण्यास व त्याच्या सर्वस्वास बरकत दिली असे दाविद राजास कोणी सांगितले? तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोष ओबेद अदोमाच्या घरून दाविदपुरास मोठ्या आनंदाने आणला। परमेश्वराचा कोष उचलणारे 6 पावले चालून गेले तेव्हा दाविदाने 1 बैल व 1 पुष्ठ गोरा यांचा यज्ञ केला। दाविद सणाचे एफोद कमरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करीत चालला। दाविदाने व सर्व इस्रायल लोकांनी परमेश्वराचा कोष जय जयकार करीत व शिंगे फुंकीत वर आणिला। परमेश्वराचा कोष दाविदपुरात येत असता शौलाची कन्या मिखल हिने खिडकीतून डोकावून दाविद राजा परमेश्वरापुढे नाचत बागडत आहे हे पाहिले तेव्हा तिच्या मनाला त्याचा वीट आला। लोक परमेश्वराचा कोष नगरात घेऊन आले व त्याच्या स्थानी म्हणजे जो तंबू दाविदाने त्याच्यासाठी उभा केला होता त्यात त्यांनी तो ठेविला। तेव्हा दाविदाने परमेश्वरास होमबली व शांत्यर्पणे अर्पिली। होमबली व शांत्यर्पणे केल्यावर दाविदाने सेनाधीश परमेश्वर याच्या नामाने लोकास आशीर्वाद दिला। मग त्याने सर्व प्रजेस म्हणजे इस्रायलाच्या समुदायातील प्रत्येक स्त्री पुरुषास 1-1 भाकर, मासाचा 1-1 तुकडा, किसमिसांची 1-1 ढेप अशी वाटून दिली। मग सर्व लोक घरोघर गेले। आपल्या घराण्यातील लोकास आशीर्वाद द्यावयासाठी दाविद परत आला तेव्हा शौलाची कन्या मिखल दाविदास भेटाव्यास बाहेर आली व त्यास म्हणू लागली, एखादा हलकट मनुष्य उघडा बोडका होतो तसे आज इस्रायलाच्या महाराजांनी आपले दास व दासी यांच्यासमोर आपले शरीर उघडे केले, तेव्हा इस्रायलाचे महाराज आज किती वैभवशाली दिसले। दाविद मिखलेस म्हणाला, ज्या परमेश्वराने तुझा बाप व त्याचे सर्व घराणे यांच्याऐवजी मला निवडून आपली प्रजा इस्रायल हिच्यावर अधिपती नेमले त्या परमेश्वरासमोर मी नाचलो आणि परमेश्वरासमोर मी नाचणारच। मी याहूनही तुच्छ बनेन, मी स्वतःच्या दृष्टीने हीन होईल, पण ज्यास तू दासी म्हणतेस त्या माझा आदरगौरव करीतील। शौलाची कन्या मिखल हिला मरेपर्यंत काही अपत्य झाले नाही।